येशूने सैन्य अधिकाऱ्याच्या सेवकाला बरे केल्यानंतर असे झाले की तो नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्या बरोबर गेला. तो गावाच्या वेशीजवळ आला असता कोणा एका मृत तरुणाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावातील पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. येशूला तिचा कडवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नको. मग त्याने जाऊन तिरडी स्पर्श केला तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग त्याने म्हटले, मुला उठ. तेव्हा तो तरुण मुलगा उठून बसला व बोलू लागला. येशूने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. हे पाहून लोक भयभीत झाले व म्हणाले की आमच्या मध्ये देवाचा माणूस आलेला आहे व देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे.